नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. सुमारे 7,000 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या आणि राष्ट्रीय महामार्ग NH 715 कालियाबोर नुमालीगड विभागाचं चौपदरीकरण याद्वारे प्रस्तावित आहे. 86 किलोमीटर लांबीच्या या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा 35 किलोमीटर लांबीचा उन्नत वन्यजीव कॉरिडॉर, 21 किलोमीटरचा बायपास आणि NH 715 30 किलोमीटर भागाचे 2 मार्गांहून 4 मार्गांमध्ये रुंदीकरण यांचा यात समावेश आहे. या उपक्रमाचा उद्देश उद्यानाची अद्वितीय जैवविविधता जपतानाच प्रादेशिक जोडणी जाळं बळकट करणं हा आहे. भारतात प्रकृती आणि प्रगती एकसमान सोबतीनं वाढत आहेत असं पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले. आपल्या डबल इंजिन सरकारच्या कामामुळेच भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी बोलताना केला. यासोबतच पंतप्रधान आपल्या आसाम आणि पश्चिम बंगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. ते कोलकाता इथं नव्या 2 अमृत भारत जलद रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवणार आहेत. स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक इथं दावोस समिट 2026 या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री मुंबईहून रवाना झाले. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल अधिक वेगानं करण्यासाठी अधिकाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहेत. या परिषदेत अनेक केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, 100 हून जास्त CEO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत. प्रामुख्यानं जागतिक आव्हानं हा मुद्दा परिषदेत केंद्रस्थानी असेल. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ नजीक देवडी पाटीजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण मोटर अपघातात 5 जण ठार तर 1 जण जखमी झाला. मध्यरात्री उशिरा साधारण 12 वाजेनंतर पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी जाणाऱ्या मोटारच्या चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला ती झाडावर आदळल्यानं ही दुर्घटना झाली. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असून अन्य 1 महिला जखमी झाली. विमानसेवा पुरवणाऱ्या इंडिगो कंपनीला नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक संचालनालयानं गेल्या महिन्यात रद्द झालेल्या विमानांच्या पार्श्वभूमीवर 20 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीला परिचालन सुधारण्यासंदर्भात जबाबदारांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. प्रामुख्यानं गेल्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान या विमानसेवेची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा लाखो प्रवाशांना फटका बसला होता. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं यासंदर्भात चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार हा दंड ठोठवण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसरा आणि अखेरचा एक दिवसीय क्रिकेट सामना आज इंदूर इथं खेळला जाणार आहे. थोड्याच वेळात दुपारी 1:30 सामन्याला सुरुवात होईल. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसणार आहे. देशभरातील भाविक मौनी अर्थात पौष दर्श अमावस्येनिमित्त देशभरात ठिकठिकाणी नद्यांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या स्नानासाठी गर्दी करत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं त्रिवेणी नदी संगमावर हजारो भाविकांनी मोठ्या संख्येनं माघ मेळ्याअंतर्गत स्नानासाठी आजही गर्दी केल्याचं वृत्त आहे. येत्या 26 जानेवारी रोजी देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक समृद्धीचं प्रदर्शन यात होईल. यंदा राष्ट्रीय गीत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. संचलनात सहभागी 30 चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेतून राज्याची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं दर्शन अवघ्या जगाला घडणार आहे. यातून एक भारत श्रेष्ठ भारतचा संदेश दिला जाईल. यंदाच्या सोहळ्यासाठी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. सोहळ्याशी संबंधित राष्ट्रपर्व हे विशेष संकेतस्थळ, भ्रमणध्वनी अॅपही उपलब्ध आहे, विकसित करण्यात आला असून तिकीटधारकांसाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे. संचलनानंतर 26 ते 31 जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर भारत पर्वचं आयोजन करण्यात आलं असून यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रदर्शन होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातल्या ग्रामस्थांमध्ये भीती पसरलेला नरभक्षक बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. या बिबट्यानं मागे 4 वर्षांच्या मुलाला ठार मारलं. त्यानंतर या घनदाट भागात अनेक गावातील मुलामुलींना शाळेत जाणं बंद करावं लागलं होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.